प्रकटीकरण अध्याय 6। मग मी पाहिले की कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी एक उघडला। मी त्या 4 जिवंत प्राण्यांपैकी एकाला ढगाच्या गडगडाटासारखे बोलताना ऐकले। तो म्हणाला,
ये।
मी पाहिले आणि तेथे माझ्या समोर पांढरा घोडा होता। घोडेस्वाराने धनुष्य धरले होते, त्याला मुगुट देण्यात आला होता। तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला, तो विजय मिळवण्यासाठी निघाला। जेव्हा कोकराने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले। तो म्हणाला,
ये।
मी पाहिले तेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला। घोडेस्वाराला पृथ्वीवरून शांती काढून घेण्याचा अधिकार दिला होता, म्हणजे लोकांनी आपापसात एकमेकाला ठार करावे। त्याला मोठी तरवार देण्यात आली होती। जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तेव्हा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले।
ये।
मी पाहिले तेव्हा माझ्या समोर काळा घोडा होता व घोडेस्वाराच्या हातात तराजू होते असे मला दिसले। मग मी जणू काय चारही जिवंत प्राणी बोलल्यासारखा आवाज ऐकला। ते म्हणत होते,
1 किलो गहू एका दिवसाच्या मजुरी इतके आणि 3 किलो बार्ली एका दिवसाच्या मजुरी इतके, मात्र तेल व द्राक्षरस वाह्या घालू नका।
जेव्हा त्याने 4था शिक्का उघडला, तेव्हा मी 4थ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकला। तो म्हणाला, मी पाहिले तेव्हा माझ्या समोर फिक्क्या रंगाचा घोडा मला दिसला। त्यावरच्या घोडेस्वाराचे नाव मृत्यू होते आणि त्याच्या मागोमाग अधोलोक चालला होता आणि त्यांना पृथ्वीच्या 4थ्या भागावर, पृथ्वीच्या पाव भागावर लोकांना तरवारीने मारण्याचा, दुष्काळाने आणि पटकीने मारण्याचा व पृथ्वीवरील जंगली हिंस्त्र प्राण्याकडून मारण्याचा अधिकार दिला होता। जेव्हा त्याने 5वा शिक्का उघडला, तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले। त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते। ते मोठ्या आवाजात म्हणाले,
पवित्र आणि सत्य प्रभू, कोटपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणि आम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस?
त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले की त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत व त्यांना जसे मारण्यात आले तसे त्यांनाही मारण्यात येईल व ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे। मग कोकऱ्याला 6वा शिक्का उघडताना मी पाहिले, तेव्हा मोठा भूकंप झाला। सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्या काळ्या कपड्यासारखा झाला। पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला। ज्याप्रमाणे अंजिराचे झाड वारा आला म्हणजे अंजिरे खाली पडते, तसे आकाशातून तारे पृथ्वीवर पडले। जसे गुंडाळी गुंडाळतात तसे आकाश गुंडाळले गेले आणि प्रत्येक पर्वत व बेट त्याच्या स्थानावरून हलविले गेले। मग सर्व लोक गुहेत पर्वतांच्या खडकांच्या मागे लपले। त्यांच्यामध्ये जगातील राजे, सत्ताधीश, सेनापती, श्रीमंत लोक आणि सामर्थ्यशाली लोक होते। प्रत्येक व्यक्ती गुलाम किंवा स्वतंत्र लपून बसली। लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले,
आमच्यावर पडा, जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरून आम्हाला लपवा, कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा, कारण त्याच्या रागाचा मोठा दिवस आला आहे, त्यासमोर कोणीच टिकाव धरू शकत नाही।